नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमाने नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या विषयावरचं मार्गदर्शन, जीवनामध्ये ज्या गरजेच्या आपल्याला माहिती हव्या आहेत जीवन व्यवस्थित जगण्यासाठी, जीवन सुखमय बनवण्यासाठी, ह्या कार्यक्रमातून आपल्याला नक्कीच मिळत आलेलं आहे. आणि सध्या जी मालिका जीवन मूल्य कार्यक्रमात सुरू आहे ती आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल. ह्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे विषय घेऊन डॉक्टर सचिन आपल्याला मार्गदर्शन करत आलेले आहे. आणि आजही आपल्यासोबत डॉक्टर सचिन इथे वेगळ्या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आले आहेत. सर्वप्रथम डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, आपण जेव्हा हा विषय सुरू केलेला होता तेव्हा वेगवेगळे विचार म्हणा, सवयी म्हणा, त्याच्यामध्ये कित्येक तरी आजार आलेले आहेत, मानसिक आजार आलेले आहेत, ज्यांना आम्हाला असं वाटत होतं की ह्या आमच्या सवयी आहेत. तुम्ही खूप गोष्टींचं आम्हाला स्पष्टीकरण करून सांगितलं. मागे जेव्हा विषय आपला चाललेला होता त्यावेळेला जो युवा वर्ग आहे किंवा जो आता लहान मुलं आहेत शाळेत जाणारी, त्यांच्यासाठी तुम्ही आत्मविश्वास जो आहे त्याच्याबद्दल किंवा समान जो आहे त्याच्याबद्दल आम्हाला, किंवा संपन्नता जी असावी किंवा ह्या सर्व गोष्टींची माहिती दिली. तर एक गोष्ट लक्षात येते की जीवन जे आहे ह्या जीवनाला जगत असताना एक विशिष्ट प्रकारची एक ऊर्जा स्वतःमध्ये असण्याची गरज नेहमीच जाणवत असते, ज्याच्यासाठी नेहमीच आम्ही एक डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्याकडून गोळ्या मागतो किंवा टॉनिक्स मागतो. अगदी फारच अगदी थकून गेलो तर आम्ही इंजेक्शनही मागतो. परंतु तुमच्या जे काही मालिका झाल्या त्याच्यामधून तुम्ही जे मार्गदर्शन दिलं त्याच प्रत्येक वेळेस तुम्ही ऊर्जा 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 शक्ती ह्या शब्दाचा वापर करत आलेला होता. तर लक्षात येतं की एक ऊर्जा आतमध्ये आहे जी चालवते, परंतु आम्ही त्याला वेगळंच समजतो. आम्ही त्याला आम्हाला वाटतंय की ते बाहेरून काहीतरी येणार आहे. ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण द्याल का की काय आहे ही एक्झॅक्टली?
विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत आणि दोघांचं लक्ष जे आहे ते आहे की सत्य काय आहे या दुनियेमध्ये, सत्याची खोज आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. विज्ञानामध्ये पण पार्टिकल फिजिक्स किंवा भौतिक शास्त्र जे आहे त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी शोधून काढलंय की विश्व ऍक्च्युली कशाने बनलेलं आहे, मूळ ऊर्जा काय आहे ज्याने हे विश्व बनलेलं आहे. तर विज्ञानाने संशोधन करून शेवटी अणूचा शोध लावला आणि अणूला पण त्यांनी बघितलं की अणूच्या आतमध्ये पण सब ऍटॉमिक पार्टिकल्स आम्ही म्हणतो तर ती ऊर्जा आहे. तर विज्ञानाच्या मध्ये चार बेसिक फोर्सेस असतात. एक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, दुसरा गुरुत्वाकर्षणाचा आणि स्ट्रॉंग अँड वीक न्युक्लिअर फोर्स, असे चार फोर्स आहेत. आणि या चौघांना देखील त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तर एक शक्ती या विश्वामध्ये आहे, जसं हे टेबल आहे, ही खुर्ची आहे, जे काय तुम्हाला दिसतंय ते अल्टिमेटली त्या ऊर्जेने बनलेलं आहे असं विज्ञान मानते. आपण आध्यात्मिकताकडे येऊया. आध्यात्मिकताने सांगितलेलं आहे की जसं भौतिक दुनिया आहे किंवा तत्वांची दुनिया आहे त्याच्याबरोबर एक अभौतिक दुनिया पण आहे. जसं ही साकार दुनिया आहे तशी एक आकारी आणि निराकारी दुनिया आहे असं राजयोग सांगतं, जे आम्हाला परमात्म्याने सांगितलेलं आहे. तर ती जी अभौतिक शक्ती आहे किंवा ज्याला मेटाफिजिकल एनर्जी म्हणतो ती म्हणजे आत्मा. ठीक आहे. तर दोघी अनादी आहेत. हे पाच तत्व जसे अनादी आहेत, फाय एलिमेंट्स ऑफ नेचर, तसं आत्मा पण अनादी आहे. आणि जीवन म्हणजे ह्या दोघांचा एकमेकावर पडणारा प्रभाव आहे. तर जसं शरीर आहे तर शरीर पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि ह्या शरीराला चालवणारी जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, जी आध्यात्मिक शक्ती आहे, ज्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नैनम छिंदंते शस्त्राने, नैनम दहती पावका, न चैनम क्लेदयंत्या, पण न शोषयती मारुता. म्हणजे अशी शक्ती जी कधी मरत नाही, अविनाशी आहे आणि त्याला आग जळू शकत नाही, हवा सुकवू शकत नाही, किंवा जी भिज ओली होऊ शकत नाही, अशी एक शक्ती आहे जिला आपण आत्मा म्हणतो, जी या शरीरामध्ये दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करते आणि तिचं रूप आहे अतिसूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आणि ह्या डोळ्याने ती दिसत नाही. तर ह्या दोन शक्ती आहेत. तर ऊर्जा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या दोन्ही वेगळ्या ऊर्जा आहेत. एक आहे पाच तत्वांची शक्ती ज्याला आपण शारीरिक ऊर्जा म्हणतो आणि एक आहे आध्यात्मिक शक्ती किंवा आत्मा ज्याला म्हटलेला आहे. तर ह्या दोन्ही ऊर्जा महत्वाच्या आहेत. तर जेव्हा आम्ही ऊर्जा शब्द म्हणतो आध्यात्मिकतेमध्ये तेव्हा आम्ही स्पिरिच्युअल एनर्जी किंवा ज्याला सोल म्हटलेलं आहे, सोर्स ऑफ युनिक लाईट, सोलचा फुल फॉर्म आहे, आणि एक दुसरी फिजिकल शक्ती जे पाच तत्वांची शक्ती, तर एक आहे ऍटम आणि एक आहे आत्मा. ऍटम म्हणजे फिजिकल एनर्जी आणि आत्मा म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी.
डॉक्टर साहेब खूप छान तुम्ही सांगितलं की फिजिकल एनर्जी आहे, स्पिरिच्युअल एनर्जी आपल्यामध्ये आहे. असं का होतं डॉक्टर साहेब की कित्येकदा तरी असं होतं की दिवसभर खूप शारीरिक मेहनत आम्ही करून येतो आणि त्याच्यानंतर असं फील होतं की आता माझ्यामध्ये काही ऊर्जा राहिलेली नाहीये आणि ती ऊर्जा पुन्हा आणण्यासाठी आम्ही अनेक काही ना काही प्रयत्न करत असतो. कित्येकदा तरी झोपणं हा एकमेव त्याच्यावर पर्याय मानला जातो. तर असं असतं का की दिवसाच्या अंतिम घडीला म्हणजे दिवस संपत आला की माणसामधली ऊर्जा संपून जाते आणि मग तो झोपून उठला की ती वाढते, असं असतं का?
फार महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आणि असं म्हणतात एव्हरीथिंग इज हिअर, ठीक आहे ना, मनामध्ये आहे. मी तुम्हाला एक क्लासिकल उदाहरण देतो. एक व्यक्ती असा दिवसभर काम करून आलेला, एकदम थकलेला आहे आणि येऊन तो म्हणा मला जेवण पण नको, मला फक्त झोपायचं आहे, ठीक आहे. आणि तो बिछाण्यावर गेला आणि एकदम झोपायला गेला आणि थोड्या वेळाने त्याला त्याच्या मित्राचा, प्रेयसीचा किंवा प्रियकराचा किंवा आणखीन कोणाचा पण प्रिय व्यक्तीचा फोन आला आणि त्याने मला त्याला म्हणाले की लवकर लवकर उठ, 9 शोचे मी 2 तिकीट आलेले आहेत, आपल्याला दोघांना जायचं आहे आणि हा नवीन चित्रपट आहे, खूप सुंदर आहे. तर जशी तो न्यूज ऐकतो एकदम तो बिछाण्यातून उडी मारून जागा होतो आणि 5 तयार होतो, मी आता येतो तू थांब फक्त. आता तुम्ही मला सांगा, जो व्यक्ती एवढा थकलेला आहे ज्याला जेवण नको होतं त्याला ही ऊर्जा कुठून आली, कुठून आली असेल?
ती असावी आतमध्ये, ती परत जागृत केली असेल त्या प्रिय व्यक्तीने.
हा, तर याचा अर्थ आपल्यामध्ये एनर्जी आहे, ठीक आहे ना. आम्ही बघितलं की मनुष्य सध्याच्या दुनियेमध्ये शारीरिक श्रमाने थकत नाहीये जास्त, तो जो थकतोय तो त्याच्या विचारांनी थकतोय. म्हणून जे आपलं या मालिकेचं टायटल आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल, तर विचाराने मनुष्य जास्त थकतोय. कारण आपल्याकडे एवढी साधनं आलेली आहे तर साधनामुळे शरीराला काम राहिलेलं नाही. अगोदरचा मनुष्य शारीरिक श्रम भरपूर करायचा, शेती करायचा, दिवसभर शेतामध्ये काम करायचं, पण त्याला झोपेची गोळी घ्यावी लागायची नाही, तो बिछाण्यावर गेल्या गेल्या झोपायचा. आता आम्हाला झोप नाही लागत आहे, रात्री आम्ही विचार करत बसतो, टीव्ही बघत बसतो किंवा आणखीन काय करत बसतो, झोप संपलेली आहे लोकांची. किती जण झोपेच्या गोळ्या घेत आहे, कारण शरीराला शरीर आहे चांगलं, शरीराला व्यायाम नाही आहे, पण मनाचे विचार किती चाललेले आहे, किती व्यर्थ आणि नकारात्मक आहे. तर ही शारीरिक थकावट नाही आहे, ही मानसिक आणि आध्यात्मिक थकावट आहे.
डॉक्टर साहेब ह्याचा अर्थ की ऊर्जा असते परंतु त्या ऊर्जेला पुन्हा जसं आपण म्हणतो की ट्रिगर करून बाहेर काढण्याची एक गरज असते. तर जिथे विचारांनी डॉक्टर साहेब ऊर्जा कमी होते असं तुम्ही आत्ताच म्हटला, तिथे ऊर्जा विचारांनी वाढू शकते?
ऍब्सोल्युटली, एक्झॅक्टली.
पण कोणत्या पद्धतीने, मग त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणाल? कारण आपण जेव्हा शुभ भावना घेतले, भावनांवर बोलत होतो, त्यावेळेला तुम्ही सकारात्मक चिंतनाबद्दल सांगितलेलं, तर किती पर्सेंटेज मध्ये एखाद्या व्यक्तीच्या ही ऊर्जा जर नकारात्मक विचार करत असेल तर कमी होते आणि सकारात्मक विचार करत असेल तर वाढत असेल, त्याचं प्रमाण काय आहे आणि कसं ते होतं जरा स्पष्ट सांगून?
आपल्याला समजलं पाहिजे की एक शरीराचं इम्पॉर्टन्स आहे, फिजिकल एनर्जी इज ऑल्सो इम्पॉर्टंट आणि स्पिरिच्युअल एनर्जी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. याबाबत काही दुमत नाही की जर तुम्ही हार्ड वर्क केलं म्हणजे शारीरिक कष्ट केले तर तुमचं शरीर थकणार, ठीक आहे ना. जसं आपण शारीरिक हार्डवर्क करतो, शरीराने हार्डवर्क करतो, तसं मनाने पण तुम्ही भरपूर एनर्जी तुमची जात असेल तर तुम्ही थकणार, ठीक आहे. शरीराची शक्ती शारीरिक श्रम केल्याने थकते, तुम्ही झोपला तर ती रिकव्हर होते, पण मन तुमचं रिफ्रेश नाही होत, कारण मनाला तुम्ही आराम देतच नाही आहे. एका गुरुला विचारलं एका शिष्याने की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे, आपण दोघं एकच काम करतो. तर गुरुनी फार छान उत्तर दिलं की जेव्हा मी जेवतो तेव्हा फक्त जेवतो आणि जेव्हा मी झोपतो तेव्हा मी फक्त झोपतो, तेव्हा बाकी काही करत नाही, पण जेव्हा तू जेवतोस तेव्हा तू जेवत नसतोस, तुझ्या मनात भरपूर काही चालू असतं एका वेळेला, आणि जेव्हा तू झोपतो तू झोपतच नाहीये. भरपूर लोक झोपतात पण त्यांची झोप पूर्ण नाही होत, 8 झोपल्यावर पण असं वाटतं की आणखीन थोडं झोपलं पाहिजे. याचा अर्थ काय, त्यांची जी झोप आहे ती डीप स्लीप नाहीये, त्यामुळे त्यांना आणखीन झोपावं असं वाटतं आणि दिवसभर पेंगत असतात, दिवसभर ऊर्जा नसते, कारण त्यांचं मन शांत नाहीये. स्वप्न एवढी पडतात, एवढे विचार चाललेले असतात, तर कंटिन्युअसली तुमची स्पिरिच्युअल एनर्जी डिस्चार्ज होत असते. आणखीन एनर्जी आपली जाते ती म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे डोळे, नंतर आपण जे ऐकतो आणि बोलतो, ह्या सगळ्यांनी आपली एनर्जी जात असते. खास करून तुम्ही एखादी निगेटिव्ह गोष्ट ऐकत असाल, म्हणून आपलं जे गांधीजीचं चित्र आहे की बुरा न देखो बुरा न सुनो और बुरा न बोलो, कारण ह्याच्याद्वारे तुमची मॅक्सिमम एनर्जी जात असते. मी तुम्हाला उदाहरण देईन, तुम्ही एकदम आनंदात आहात, एकदम खुशीत आहात आणि भरपूर एनर्जीने चार्ज आहात तुम्ही. अचानक एक न्यूज येते, तुम्हाला फोन येतो की तुमचा आवडता व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती ज्याला तुम्ही ओळखता चांगला, त्याचा अचानक मृत्यू झालेला आहे. आता त्यावेळेला जशी ती बातमी ऐकली तर काय होणार, काय होईल?
थोडीशी भीती पण वाटते, परंतु हा नक्कीच एकदम असं गळून गेल्यासारखं पण फील.
हा शब्द जास्त जण वापरतात, एकदम अंग गळून गेलं, एकदम थंड पडलेला आहे. आणि भरपूर लोकांना मी बघितलंय, मृत्यू तर सोडा, आजारीची बातमी जरी आपण ऐकली किंवा अपघाताची बातमी ऐकली, एकदम शरीर एकदम थंड पडतं, गळून गेलं. आता ते शरीर एकदम चांगलं होतं, जेवण जेवलेलं आहात तुम्ही, तुम्हाला काही आजार नाही, फक्त एक न्यूज तुम्ही ऐकली आणि चेंज झालेला शरीरामध्ये. सो व्हॉट इज दिस? शरीर तर चांगलं आहे, तर एक न्यूज तुमची शरीरामधली सगळी शक्ती काढून घेऊ शकते. ही बातमी तुमच्या कानाद्वारे गेलेली आहे आणि आपल्याला नकळत दिवसभरामध्ये आपण जो कचरा गोळा करतो, आपल्याला वाटतं की आपण चांगल्या गोष्टी घेतो, नाही, पण तुम्ही जे निगेटिव्ह फीडिंग देताय तुमची नकळत एनर्जी त्याच्यामध्ये जाते. कारण आपण जरी म्हणतो की मी एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, तर तसं होत नाही. कारण या दोन कानांच्या मध्ये एक दिमाग आहे, ब्रेन आहे, तो त्याचं पोस्टमार्टम करतो. तुम्ही भरी म्हणाल की मी विसरून गेलं, आपण विसरत नाही आहे, नंतर आपण त्याच्यावर चिंतन करतो आणि चिंतन करून तो कचरा आणखीन वाढवतो. व्यर्थ ऐकणे, आणि असं मी बघितलेलं आहे की एवढ्या लोकांचं नुकसान झालं आहे की तुम्ही विश्वास ठेवता या गोष्टींवर व्यर्थ ऐकून, आणि मग त्यानुसार तुमचा दृष्टिकोन बनतो आणि तो दृष्टिकोन मग तुमच्या कर्मामध्ये येतो. समजा तुमचा एखादा चांगला मित्र आहे, फॉर एक्झाम्पल, त्याच्यावर तुमचा फार विश्वास आहे, मित्र मैत्रीण जे काय असेल ते, पण एका तिसऱ्या व्यक्तीने ईर्षेमुळे तुम्हाला सांगितले की त्याच्या बोलण्यावर जाऊ नको, याने असं असं केलेलं आहे, याचा दृष्टिकोन, याचं इंटेन्शन असं आहे. समजा तुम्ही आता प्रॅक्टिस करत आहात, कुठलीही प्रॅक्टिस, समजा तुम्ही वकील आहात आणि तुमच्या केसेस तो खेचून घेणार केव्हाही, त्याचं इंटेन्शन जाऊ नको. आता ही बातमी तुम्ही ऐकली, तुम्हाला पहिला विश्वास नाही बसला, तुम्ही म्हणाल नाही नाही तो व्यक्ती असा नाही आहे, तो खूप चांगला आहे, मी तर बोलत तू माझ्यावर विश्वास नाही, तू आता बघ. आता ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं तो व्यक्ती तुमच्याकडे आला, तुमचा खूप खास मित्र आणि तुम्ही आपापली केस बघताय, काम करताय, आणि त्याने बघितलं रे तू काय करतोय, चल आपण जाऊया, तू बोलतो नाही मला माझ्याकडे केस आहे, माझं काम कर, चल मी तुला मदत करतो, तुझी फाईल दाखव, असं त्याने विचारलं बरोबर, पहिलं तुम्हाला काय आठवणार
की ह्याला माझी केस घ्यायची आहे का?
आता हा डाऊट कुठून आला, जेव्हा तुम्ही ऐकलं मित्राचं ना, तर तुम्ही बोलत नाही नाही राहू दे, मी आपण फिरायला जाऊया. पण तो डाऊट तुमच्यामध्ये कोणी निर्माण केला, ती इन्फॉर्मेशन आहे ना. आता तुम्हाला ठरवायचं आहे की जी इन्फॉर्मेशन आपण घेतो, कचरा घेतो, तो खरा आहे की खोटा आहे. तुमची एनर्जी गेली ना, तुमचा दृष्टिकोन बदलला त्या व्यक्तीबद्दल का, कारण तुम्ही व्यर्थ ऐकलं. म्हणून कधीही सुनी सुनाई बात ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो, जोपर्यंत आपण डोळ्यांनी बघत नाही. किंवा तुम्हाला डाऊट वाटला तर तुम्ही बोलून क्लिअर करा, असं आहे का? पण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेव, दृष्टिकोन बनवू नका. असंच एखाद्या व्यक्तीला बघून आपण आपला अरे हे दोघं बोलतायत म्हणजे ह्यांचं काय असलं कसं, तुम्ही क्लिअर करा ना, ते आणखीन दुसऱ्या गोष्टींनी बोलत असतील. आपल्यामध्ये हे सगळे बीज असतात, स्पेशली जेव्हा आतून खालीपणा असतो ना, तेव्हा आपल्याला नेहमी असं वाटतं, जे लोक इगो कॉन्शियस असतात, सेल्फ कॉन्शियस भरपूर असतात, तर ते नेहमी विचार करत असतात आणि एखादा हसत असेल तर माझ्याकडे बघूनच हसतोय, माझ्याबद्दलच बोलतोय, जरुरी नाही आहे ते दुसऱ्या कोणत्या कारणाने हसत असेल, बोलत असतील. किंवा तुम्ही रस्त्याने चाललाय, तुमचा मित्र येतोय तिथून आणि तो त्याच्या विचारामध्ये, तुम्ही त्याला काय बोललात पण त्यांनी लक्ष नाही दिलं, हा मुद्दा म्हणून यांनी असं केलं, हे सगळे जे जम्पिंग टू कन्क्लुजन्स आपण करतो, यांनी आपली एनर्जी भरपूर जाते. दिवसभरामध्ये आपण किती बोलतो, तर डोळे मुख आणि कान याच्याद्वारे भरपूर येणारे, म्हणून गांधींचे तीन चित्र आहे. आणि ब्रह्माकुमारीमध्ये त्यांनी चौथं चित्र ऍड केलं की बुरा न सोचो, जे तो फार सूक्ष्म आहे. तो बुरा न सोचो, बुरा न देखो, बुरा न बोलो, बुरा न सुनो. तो क्या करो, अच्छा सोचो, अच्छा देखो, अच्छा सुनो और अच्छा बोलो. म्हणजे हे जर चार गोष्टी लक्षात ठेवलं तर आपली फार स्पिरिच्युअल एनर्जी कमी होऊ शकते. आणि ह्याला आम्हाला परमात्माने सांगितलं आहे की परमत, परदर्शन आणि परचिंतन, ये तीन पर काटके परोपकारीपणा, तर तुमची आध्यात्मिक एनर्जी वाढू शकते.
नक्कीच डॉक्टर साहेब, खूप एक असा आशेचा किरण तुम्ही दाखवलेला आहे. ह्या गोष्टी नेहमी होत असतात की आम्ही काहीतरी नकारात्मक ऐकत असतो, नकारात्मक पाहत असतो, अगदी रोजचे टीव्ही सिरियल्स, मीडिया जे काही आहे त्यांच्याकडून येणारा जो काही इन्फॉर्मेशनचा बँक आहे आमच्याकडे तो नेगेटिव्ह जास्त आहे आणि सकारात्मक फार कमी आहे. आणि अशा वेळेला ही ऊर्जा कमी का होत असते ह्याचं आम्ही जेव्हा कारण शोधतो किंवा सातत्याने आम्हाला जेव्हा डॉक्टरांकडे जावं लागतं तेव्हा असं वाटतं की काही अगदी रोगी शरीर घेऊन आलोय का. पण आता हे क्लिअर झालं की ही जी नेगेटिव्हिटी आम्ही भरतो त्याच्यामुळे आमची आत्मिक ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा ज्याला तुम्ही म्हटला ती कमी होते. तर डॉक्टर साहेब, ही आत्मिक किंवा आध्यात्मिक ऊर्जा जी आहे ही कोणत्या पद्धतीने एखादी व्यक्ती वाढवू शकते?
नो डाऊट, राजयोग मेडिटेशन जे आहे त्याच्या अभ्यासाने तुम्ही ऊर्जा वाढवू शकता. आणि ह्याच्यासाठी काही विचार आहेत जे तुम्ही निरंतर केले तर तुम्ही इथं ऊर्जाचा अनुभव करू शकता. आपण आता अनुभव करूया. सर्वांनी सरळ बसायचं आहे. शरीराला एकदम हलकं सोडायचं आहे. तुम्ही एखादं महत्वाचं काम करत असाल, रस्ता क्रॉस करणं, गाडी चालवणं, मशिनरी, गॅस स्टोव्ह, तर त्यावेळेला अभ्यास न करता एका शांत जागी बसून या विचारांचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. ओम शांती. मी एक शक्ती स्वरूप ऊर्जा आहे, सर्व शक्तिवान परमात्म्याची संतान आहे, सर्व शक्तिवान परमात्मांकडून ऊर्जेचा अखंड प्रवाह माझ्याकडे प्रवाहित होत आहे. या विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा माझ्याकडे येत आहे. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्यातील शक्ती वाढत चाललेली आहे. माझ्या प्रत्येक शरीरातील पेशीमध्ये आणि आत्म्यामध्ये नसानसांमध्ये अनंत ऊर्जा समावलेली आहे. माझ्यामध्ये ईश्वरीय शक्ती प्रवाहित होत आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर कालच्या पेक्षा आज माझ्यामध्ये जास्त एनर्जी मी अनुभव करत आहे. मी जी काही स्वप्न बघतो त्यांच्या दिशेने मी कार्य करताना माझ्यातील शक्ती वाढत चाललेली आहे. मला रोज आश्चर्यकारक तरीकेने शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढत चाललेली आहे. रोज माझा उमंग उत्साह वाढत चाललेला आहे. प्रत्येक व्यक्तीची मला भेटते, मला भेटल्यावर त्याच्यामध्ये देखील माझ्याकडून सकारात्मक ऊर्जा जात आहे. प्रत्येक कर्मामध्ये माझी सकारात्मक ऊर्जा वाढत चाललेली आहे. मी एक स्पंज प्रमाणे या विश्वातील सर्व ऊर्जा स्वतःकडे खेचत आहे. अद्भुत ऊर्जा प्राप्त करणं माझ्या जीवनाचं लक्ष आहे आणि या भावनेस मी रोज जागृत करत आहे. विश्वातील सर्व ऊर्जा माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीला मिळत आहे. सकारात्मक ऊर्जेचा मी एक प्रकाश स्तंभ आहे. माझ्याकडून सकारात्मक ऊर्जा निरंतर प्रवाहित होत आहे. मी एक स्फूर्तीला आणि प्राण शक्ती ओज शक्तीने भरपूर व्यक्ती आहे. जे पण मला प्राप्त करायचं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ऊर्जा माझ्यामध्ये आहे. मी निरंतर संपूर्ण जीवनामध्ये ऊर्जेने भरपूर आहे. मी प्राण ऊर्जाची साकार प्रतिमूर्ती आहे. हर रोज प्रत्येक तरीकेने मी शक्तिशाली ऊर्जावान बनत चाललेला आहे. निरंतर आशावादी आहे. जेव्हा पण आवश्यकता असेल मी माझ्या ऊर्जेला वापरू शकतो. रोज नियमित व्यायाम, शुद्ध भोजन आणि राजयोग ध्यानाने माझी सकारात्मक ऊर्जा वाढत चाललेली आहे. दिवसभर मी शक्तिशाली अनुभव करत आहे. प्रत्येक कर्मामध्ये माझी ऊर्जा वाढत चाललेली आहे. जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये मी माझ्या ऊर्जेने विजय प्राप्त करत आहे. माझ्यामध्ये अद्भुत ऊर्जा आणि सामर्थ्य आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत. आवश्यकता असल्यास माझी ऊर्जा वाढवणे मला सहज शक्य आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये माझी ऊर्जा कमी होत नाही, ती निरंतर वाढत आहे. सर्व शक्तिवान सदा माझ्या बरोबर आहे आणि माझी विजय निश्चित आहे. मला खूप बरं वाटतंय. मला खूप बरं वाटतंय. मी ऊर्जाने भरपूर व्यक्ती आहे. उमंग उत्साहाने भरपूर आहे. ओम शांती शांती शांती.
धन्यवाद डॉक्टर साहेब. दर्शक हो, तुम्ही पाहिलं असेल की ज्या पद्धतीने डॉक्टर साहेबांनी आपल्याला ऊर्जेबद्दल माहिती दिली, तर जीवनामध्ये कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये, परिस्थिती कशी जरी असली तरी ती परिस्थितीच आहे आणि तिचा आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा परिणाम न होऊ देता स्वतःमध्ये जी आत्मिक ऊर्जा आहे तिला सातत्याने एका नियंत्रणामध्ये ठेवून स्वतःच्या जीवनाला सुखमय तुम्ही बनवू शकता. आणि ह्याला कोणत्या पद्धतीने सुखमय बनू शकता ह्याची अधिक तुम्हाला माहिती हवा असल्यास नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असल्यास आम्हाला मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता. तर भेटूया पुन्हा पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.